प्रकरण 28 अवघ विश्व जगदीश्वर. एखाद्या कारंजाचा मध्य जलस्त्रोत अनेक धारांनी वर उडून अनंत तुषारांनी थुईथुई नाचत खाली पडतो, त्याचप्रमाणे एकच मध्यवर्ती जगदीश्वर अनंत रूपांनी पुन्हा पृथ्वीवर विनटलेला असतो. तो सर्वत्र असला तरी तो दिसत नाही, कारण तो आत आहे. कपाटाच्या चोरकप्प्यात ऐवज ठेवलेला असावा त्याप्रमाणे विश्वातील प्रत्येक वस्तूतही तो तसाच आहे. ईश्वर म्हणजे चैतन्य हे आपण जाणतो. चैतन्य म्हणजे सळसळ आहे, खळबळ आहे. त्या दृष्टीने पाहिलं तर वस्तू ही जड असते, ठेवाल तसेच पडून राहील, तिच्यात कुठलीच सळसळ दिसून येत नाही. मग त्यात चैतन्य कसं? साहजिकच अशी शंका मनात येणार. आधुनिक विज्ञानाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. बर्गसॉन नावाचा एक फ्रेंच शास्त्रज्ञ नुकताच दिवंगत झाला. त्यांनी एकदा जडवस्तूतलं सत्य शोधून काढण्याकरता एक प्रयोग केला. एक लाकडाचा ओंडका घेतला, त्याचा भुगा केला, त्यातला एक कण अणू घेतला, अणू फोडला, त्याचे परमाणू झाले, पुन्हा त्यातील एक परमाणू घेतला, तोही फोडला. आता मात्र त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं. परमाणू तो केवढा किती लहान, पण तो देखील काही घटकांचा मिळून तयार झाला आहे. ते घटक मात्र अत्यंत तरल आणि चेतनायुक्त आहेत. परमाणू जरी जड असला तरी त्याची घटकद्रव्य अखंड गतिमान चैतन्यशील असतात. ती देखील तीन प्रकारची, त्याला इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स अशी त्यांनी नावं दिली. तेही एकेकच नव्हे तर प्रत्येकाचे अनंत कण. केवढी विलक्षण किमया! किमयागाराचं कौतुक कसं करावं हे त्याला कळेना. तो नुसता स्तिमित झाला, अवाक झाला. या तिन्ही शक्ती अत्यंत वेगाने सातत्याने गोल फिरत आहेत हेही त्याला दिसून आलं. त्याला चैतन्य गवसलं. प्रत्येक वस्तूच्या गर्भातच बाहेरून कदापि दिसणार नाही असा जगदीश्वर गवसला, आणि प्रत्येक वस्तूच्या एका लहानशा कणात देखील ईश्वर चैतन्य रूपाने भरलेला आहे हे स्पष्ट झालं. आता आणखी एक गोष्ट घडली. झाडाच्या ओंडक्याची घटकद्रव्य कळल्यामुळे आपल्यालाही आता ओंडका तयार करता यायला काहीच हरकत नाही असं त्याला वाटलं. त्यांनी तोच भुगा गोळा केला, पाण्यात भिजवून त्याचा लगदा करून त्याला ओंडक्याचा आकार दिला. आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने त्यातली हवा काढून घेतली. झाडाचा ओंडका जसा दिसतो तसा व्हायला काही हरकत नाही असं त्याला वाटलं. प्रत्यक्षात मात्र सिमेंटची असते तशी लाकडाची स्लॅब तयार झाली. असं का व्हावं याचाही त्यांनी शोध घेतला. त्याला आढळून आलं की ओंडक्यातल्या दोन परमाणूंमध्ये सुद्धा पोकळी असते, आणि त्या पोकळीतही चैतन्य असतं की जे दोन परमाणूंना ओढून धरतं. ओढून धरण्याची शक्ती दोन परमाणूतील पोकळीचे अंतर यांचे कमी जास्त प्रमाणावरूनच प्रत्येक झाडाच्या लाकडाचा मऊपणा, टणकपणा, चिवटपणा इत्यादी गुणधर्म तयार होत असतात. हे सर्व पाहून तर त्याच्या अचंब्याला पारावार उरला नाही. प्रत्येक वस्तूच्या आत तथा बाहेर एक चैतन्यच भरून आहे हे आता विज्ञान सिद्ध आहे. फक्त आत आणि बाहेर यांच्यामध्ये प्रत्येक वस्तूत जे थर असतात, जे मात्र जड आहेत म्हणूनच ते दिसतात. स्थूल तेवढं दिसत असतं, सूक्ष्म डोळ्यांना कधीच दिसणार नाही. परंतु दिसणाऱ्याच्या आत आणि बाहेर न दिसणाऱ्या चैतन्याचा अखंड स्रोत वाहत असतो हे प्रकट सत्य आहे. तोच जगदीश्वर, जगत व्यापून असणारा, जगताचा आधारही तोच आणि जगताचं भरण करणारा देखील तोच. सोहम हंसः.